नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहेत तसा मोदींमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे। ते साताऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते। अदानी अंबानी कोणाचे दोस्त हे जनतेला माहीत आहे असं ते म्हणाले। कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला 40% कर त्वरित मागे घ्यावा, त्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे अशी मागणी राज्यातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। त्यात सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे। याआधी गेल्या 22 एप्रिलला राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण तसंच 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते। राष्ट्रीय पोषण संस्थेनं भारतीयांसाठी आहाराचे नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत। त्यात शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणं, नियमित व्यायाम करणं, मिठाचा वापर मर्यादित ठेवणं, अतिमेदयुक्त पदार्थ, साखर आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर कमी करणं अशी शिफारस केली आहे। यामुळे पोटाचा घेर वाढणं, वजन वाढणं आणि लठ्ठपणा यावर मात करता येईल असं हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1062 अंकांनी घसरला आणि 72404 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 345 अंकांची घसरण नोंदवत 21957 अंकांवर बंद झाला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे। धरमशाला इथल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल। एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं 24 जणांच्या भारतीय संघाची आज घोषणा केली। हरमनप्रीत सिंग या संघाचा कर्णधार असून हार्दिक सिंग उपकर्णधार आणि श्रीजेश रवींद्रन गोलकीपर आहे। नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुसळधार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।